ಶಕ್ತ್ಯಾಯುಕ್ತಾ ಯದಿ ಭವತಿ ಶಕ್ತ ಪ್ರಭವಿತುಂ ನ ಚೇದೇವಂ ದೇವೋ ನ ಖಲು ಕುಶಲ ಸ್ಪಂದಿತುಮಪಿ ಅತಸ್ತ್ವಾಮಾರಾಧ್ಯಂ ಹರಿಹರ ವಿರಿಂಚಾದಿಭಿರಪಿ ಪ್ರಣಂತುಂ ಸ್ತೋತುಂ ವಾ ಕಥಮಕೃತ ಪುಣ್ಯ ಪ್ರಭವತಿ ತನೀಯಾಂ ಸಂಪಾಂಸುಂ ತವ ಚರಣ ಪಂಕೇರುಹ ಭವಂ ವಿರಿಂಚಿ ಸಂಚಿನ್ವನ್ ವಿರಚಯತಿ ಲೋಕಾನ ವಿಕಲಂ ವಹತ್ಯೇನಂ ಶೌರಿ ಕಥಮಪಿ ಸಹಸ್ರೇಣ ಶಿರಸ ಹರ ಸಂಕ್ಷುದ್ಯೈನಂ ಭಜತಿ ಭಸಿತೋ ಧೂಳನ ವಿಧಿಂ ಅವಿದ್ಯಾನಾಮಂತಸ್ತಿಮಿರಮಿಹಿರದ್ವೀಪನಗರೀ ಜಡಾನಾಂ ಚೈತನ್ಯಸ್ತಬಕಮಕರಂದಶ್ರುತಿಝರೀ ದರಿದ್ರಾಣಾಂ ಚಿಂತಾಮಣಿ ಗುಣನಿಕಾ ಜನ್ಮ ಜಲಧೌ ನಿಮಗ್ನಾನಾಂ ದಂಶ್ರಾ ಮುರರಿ ಪುವರಾಹಸ್ಯ ಭವತಿ ತ್ವದನ್ಯ ಪಾಣಿಭ್ಯಾಮಭಯವರದೋ ದೈವತ ಗಣಃ ತ್ವಮೇಕಾನೈವಾಸಿ ಪ್ರಕಟಿತ ವರಭೀತ್ಯಭಿನಯ ಭಯಾತ್ರಾತುಂ ದಾತುಂ ಫಲಮಪಿ ಚ ವಾಂಛಾ ಸಮಧಿಕಂ ಶರಣ್ಯೇ ಲೋಕಾನಾಂ ತವ ಹಿ ಚರಣಾವೇವ ನಿಪುಣೌ ಹರಿಸ್ತ್ವಾಮಾರಾಧ್ಯ ಪ್ರಣತ ಜನ ಸೌಭಾಗ್ಯ ಜನನೀ ಪುರಾನಾರೀ ಭೂತ್ವಾ ಪುರರಿ ಪುಮಪೇಕ್ಷೋಭಮನಯತ್ ಸ್ಮರೋಪಿ ತ್ವಾಂ ನತ್ವಾ ರತಿನಯನ ಲೇಖ್ಯೇನ ವಪುಷ ಮುನೀನಾಮಪ್ಯಂತ ಪ್ರಭವತಿ ಹಿ ಮೋಹಾಯ ಮಹತ ಧನು ಪೌಷ್ಪಂ ಮೌರ್ವೀ ಮಧುಕರಮಯೀ ಪಂಚವಿಶಿಖಾಃ ವಸಂತ ಸಾಮಂತೋ ಮಲಯ ಮರುದಾಯೋಧನರತಃ ತಥಾಪ್ಯೇಕಃ ಸರ್ವಂ ಹಿಮಗಿರಿ ಸುತೆ ಕಾಮಪಿ ಕೃಪಾ ಅಪಾಂಗಾತೆ ಲಬ್ಧ್ವಾ ಜಗದಿತಮನಂಗೋ ವಿಜಯತೆ ಕ್ವಣತ್ ಕಾಂಚೀದಾಮ ಕರಿಕಲಭ ಕುಂಭಸ್ತನನತ ಪರೀಕ್ಷೀಣ ಮಧ್ಯೆ ಪರಿಣತ ಶರಶ್ಚಂದ್ರವದನ ಧನುರ್ಬಾಣಾನ್ ಪಾಶಂ ಶ್ರಣಿಮಪಿ ದಧಾನಾ ಕರತಲೈಃ ಪುರಸ್ತಾದಾಸ್ತಾಂ ನಃ ಪುರಮಥಿತುರಾಹೋ ಪುರುಷಿಕ ಸುಧಾ ಸಿಂಧೋರ್ಮಧ್ಯೆ ಸುರವಿಟಪಿ ವಾಟಿ ಪರಿವೃತೆ ಮಣಿದ್ವೀಪೇ ನೀಪೋ ಪವನವತಿ ಚಿಂತಾಮಣಿ ಗೃಹೇ ಶಿವಾಕಾರೆ ಮಂಚೆ ಪರಮ ಶಿವ ಪರ್ಯಂಕ ನಿಲಯ भजन्ति त्वां धन्या कतिचन चिदानन्दलहरीं महीं मूलाधारे कमपि मणिपूरे हुतवहम् स्थितं स्वाधिष्ठाने हृदि मरुतमाकाशमुपरि मनोऽपि भ्रूमध्ये सकलमपि भित्त्वा कुलपथम् सहस्रारे पद्मे सह रहसि पत्या विहरसि सुधाधारा सारैश्चरणयुगलान्तर्विगलितैः प्रपञ्चं सिञ्चन्ति पुनरपि रसाम्नाय महसः अवाप्य स्वां भूमिं भुजगनिभमध्युष्टमलयम् स्वमात्मानं कृत्वा स्वपिशिकुलकुण्डे कुहरिणी नवभिरपि मूल प्रकृतिभिः चतुश्चत्वारिंशद्वसुदलकलाश्रत्रिवलय त्रिरेखाभिः सार्धं तव चरणकोणाः परिणताः त्वदीयं सौन्दर्यं तु हि न गिरिकन्ये तुलयितुम् कवीन्द्रात् कल्पन्ते कथमपि विरिञ्चि प्रभृतयः यदा लोकौत्सुक्यालमरललनायान्ति मनसा तपोभिर्दुष्प्रापामपि गिरिशसायोज्य पदवी नरं वर्षीयां सन्नयन विरसं नर्म सुजडम् तवापाङ्गालोके पतितमनुधावन्ति शतशः गलद्वेणी बन्ध कुचकलश विश्रस्तसि हठात्त्रट्यत्काञ्चो विगलितदुकोलायुवतयः क्षितौ षट् पञ्चाशद्विषमधिक पञ्चाशदुदके हुताशे द्वाषष्टिश्चतुरधिक पञ्चाशदनिले दिवे द्विषत्त्रिंशन्मनसि च चतुष्षष्टिरिति ये मयूखस्तेषामप्युपरि तव पादाम्बुजयुगम् शरज्जोत्स्ना शुद्धां शशियुतजटाचूटमकुटां वरत्रासत्राणस्फटिकघुटिका पुस्तककरा सकृन्नत्वानत्वा कथमिव सतां सन्निदधते मधुक्षीरद्राक्षा मधुरि मधुरेणार्पणितयः कवीन्द्राणां चेतः कमलवनबालात परुचिम् भजन्ते ये संत कतिचिदरुणामेव भवति विरिञ्चि प्रेयस्यास्तरुणतर शृङ्गारलहरी गभीराभिर्वाभिर्विदधति सतां रञ्जनममी सवित्रीभिर्वाचां शशिमणिशिलाभङ्गरुचिभिः वशिन्याद्याभिस्त्वां सह जननि सञ्चिन्तयति यः सकर्ता काव्यानां भवति महतां भङ्गिरुचिभिः वचोभिर्वाग्देवी वदन कमला मोद मधुरैः तनुच्छायाभिस्ते तरुणतरणि श्रीसरणिभिः दिवं सर्वामुर्वी मरुणिमणिमग्नां स्मरति यः भवन्त्यस्यत्रस्य द्वनहरिणशालीननयनाः सहोर्वश्यावश्य कति कति न गेर्वाणगणिकाः मुखं बिन्दुं कृत्वा कुचयुगमधस्तस्य तदधो हरार्धं ध्यायेद्यो हरमहिषिते मन्मथकला सद्य संक्षोभं नयति वनिता इत्यति लघु त्रिलोकीमप्याशु भ्रमयति रवेन्दुस्तनयुगा किरन्तीमङ्गेभ्यः किरणनिकुरुम्बामृतरसम् हृदि त्वामाधत्ते हिमकरशिलामूर्तिमिव यः ससर्पाणां दर्पं शमयति शकुन्ताधिप इव ष्टान् दृष्ट्या सुखयति सुधाधारशिरया तटिल्लेखा तन्मीं तपन शशि वैश्वानरमयी निषण्णां षण्णामप्युपरि कमलानां तव कलां महापद्माटव्यां मृदितमलमायेन मनसा महान्तः पश्यन्तो दधति परमाह्लादलहरी भवानि त्वं दासे मयि वितर धृष्टिं सकरुणा इति स्तोतुं वाञ्छन् कथयति भवानि त्वमिति यः तदैव त्वं तस्मै दिशसि निजसायुज्य पदवी मुकुन्द ब्रह्मेन्द्र स्फुट मकुट नीराजित पद त्वया हृत्वा वामं वपुर परितृप्तेन मनसा शरीरार्धं शम्भोर परमपि शङ्के हृतमभूत् यदेतत्त्वद्रूपं सकलमरुणाभं त्रनयनम् कुचाभ्यामानं रं कुटिलशशिचूडालमकुटम् जगत्सूते धाता हरिरवति रुद्रक्षपयते तिरस्कुर्वन्नेतत्स्वमपि वपुरीशस्तिरयति सदा पूर्वः सर्वं तदिदमनुगृह्णादि च शिवः तवाज्ञामालं व्यक्षणचलितयोर्भ्रूलतिकयोः त्रयाणां देवानां त्रिगुणजनितानां तव शिवे भवेत् पूजा पूजा तव चरणयोर्या विरचिता तथा हि त्वत्पादोद्वहनमणिपीठस्य निकटे स्थिता ह्येते शश्वन्मुकुलितकरोतं समकुटः विरिञ्चि पञ्चत्वं व्रजति हरिराप्नोति विरतिम् विनाशं कीनाशो भजति धनदो याति निधनम् वितन्द्री माहेन्द्री विततिरपि सम्मीलितदृश महासंहारेऽस्मिन् विहरति सति त्वत्पतिरसौ जपो जल्पः शिल्पं सकलमपि मुद्रा विरचना गतिप्रादक्षिण्यक्रमणमशनाद्याहुतिविधिः प्रणामः संवेशः सुखमखिलमात्मार्पणदृश सपर्यापर्यायस्तव भवतु यन्मे विलसितम् सुधामप्यास्वाद्य प्रतिभयजरा मृत्युहरिणी विपद्यन्ते विश्वे विधिशतमखाद्यादिविशदः करालं यक्ष्वेलं कमलितवतः कालकलना न शम्भोस्तन्मूलं तव जननि ताटङ्कमहिमा किरीटं वैरिञ्चं परिहर पुरकैटभभिदः कठोरे कोटीरे स्खलसि जहि जम्भारि मकुटम् प्रणम्रेष्वेतेषु प्रसभमुपयातस्य भवनम् भवस्याभ्युत्थाने तव परिजनोतिर्विजयते स्वदेहोद्भूताभिर्घृणिभिरणिमाद्याभिरभितो निषेव्ये नित्ये त्वामहमिति सदा भावयति यः किमाश्चर्यं तस्य त्रिनयन समृद्धिं तृणयतो महासंवर्ताग्निर्विरचयति नीराजनविधिम् चतुष्षष्ट्या तन्त्रे सकलमतिसन्धाय भुवनम् स्थितस्तत्तत्सिद्धि प्रसव परतन्त्रैर्पशुपतिः पुनस्त्वन्निर्बन्धादखिल पुरुषार्थैकघटना स्वतन्त्रं ते तन्त्रं क्षितितलमवातीतरदिदम् शिव शक्ति काम क्षितिरथरविशीत किरणः स्मरोऽहं शश्चक्रस्तदनु च परामारहरयः अमीहृल्लेखाभिस्तिसृभिरवसानेषु घटिता भजन्ते वर्णास्ते तव जननि नामावयवता स्मरं योनिं लक्ष्मीं त्रितयमिदमादौ तव मनोः निधायैके नित्ये निरवधि महाभोगरसिकाः भजन्ति त्वां चिन्तामणिगुणनिबद्धाक्षवलयाः शिवाग्नौ जुह्वन्तः सुरभिघृतधाराहुतिशतैः शरीरं त्वं शम्भो शशिमिहिरवक्षोरुहयुगम् तवात्मानं मन्ये भगवति नवात्मानमनघम् अतः शेषशेषीत्ययमुभयसाधारणतया स्थितसम्बन्धो वां समरसपरानन्दपरयोः मनस्त्वं व्योमत्वं मरुदसि मरुत्सारथिरसि त्वमापस्त्वं भूमिस्त्वयि परिणतायां न हि परम् त्वमेव स्वात्मानं परिणमयितुं विश्ववपुष चिदानन्दाकारं शिव युवति भावेन बिभृषे तवाज्ञाचक्रस्थं तपन शशिकोटिद्युतिधरम् परं शम्भुं वन्दे परिमिलित पार्श्वं परचिता यमाराध्यन् भक्त्या रविशशि शुचि नाम विषये निरालोके लोके निवसति हि भालोक भुवने विशुद्धौ ते शुद्धस्फटिक विशदं व्योमजनकम् शिवं सेवे देवीमपि शिव समानव्यवसिता ययो कान्त्या यात्या शशिकिरण सारूप्य सरणेः विधूतान्तर्ध्वान्ता विलसति च कोरीव जगति समुन्मीलत्संवित् कमलमकरन्दैकरसिकम् भजेऽहं सद्वन्द्वं किमपि महतां मानसचरम् यदालापादष्टादशगुणित विद्या परिणतिः यदा दत्ते दोषाद्गुणमखिलमभ्यप्पय इव ತವ ಸ್ವಾಧಿಷ್ಠಾನೇ ಹುತವಹಮಧಿಷ್ಠಾಯ ನಿರತಂ ತಮೀಡೇ ಸಂವರ್ತಂ ಜನನಿ ಮಹತೀಂ ತಾಂಚ ಸಮಯ ಯದಾ ಲೋಕೇ ಲೋಕಾನ್ ದಹತಿ ಮಹತಿ ಕ್ರೋಧ ಕಲಿತೆ ದಯಾದ್ರಾಯಾ ದೃಷ್ಟಿ ಶಿಶಿರಮುಪಚಾರಂ ರಚಯತಿ ತಟಿತ್ವಂತಂ ಶಕ್ತ್ಯಾತಿಮಿರ ಪರಿಪಂಥಿ ಸ್ಫುರಣಯ ಸ್ಫುರನ್ನಾನಾರತ್ನಾಭರಣ ಪರಿಣದ್ಧೇಂದ್ರ ಧನುಷಂ ತವ ಶ್ಯಾಮಂ ಮೇಘಂ ಕಮಪಿ ಮಣಿಪೂರೈಕ ಶರಣಂ ನಿಷೇವೇ ವರ್ಷಂತಂ ಹರಮಿಹಿರ ತಪ್ತಂ ತ್ರಿಭುವನಂ